chinimandi.com पॉडकास्ट.
केनियामध्ये साखरेच्या किमतीत घट. साखरेच्या किमतीत एका महिन्यात 14% घट झाली आहे. 50 किलोच्या बॅगसाठी ठोक साखरेची किंमत SH 5500 कमी होऊन SH 4700 झाली आहे. यानंतर एक्स फॅक्टरीच्या किमती 50 किलोच्या बॅगसाठी SH 5100 कमी होऊन SH 4100 झालेली आहे. बाजारामध्ये सामान्य पुरवठा पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. साखर निदेशालयाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की बाजाराने कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय स्वतःला व्यवस्थित केले. त्यांनी सांगितले की बाजारात असे लोक होते की जे आयातीवर प्रतिबंधाच्या घोषणेनंतर साखरेची तस्करी करत होते, पण जेव्हा त्यांना साखर पुरवठा सामान्य झाल्याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी आपल्या साखरेच्या स्टॉकला बाजारामध्ये जारी करण्याचा निर्णय घेतला. साखर निदेशालयाने सांगितले की बाजारामध्ये साखर पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता आणि मूल्यात वाढ का झाली याची तपासणी करत आहोत. कृषी कॅबिनेट सचिव पीटर मुलन्या यांनी एका महिन्यापूर्वी साखरेच्या आयातीवर प्रतिबंध लागू केला होता आणि सध्याच्या आयातीच्या सर्व परवानग्या रद्द केल्या होत्या.